ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढे येत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विकसित भारत जी राम जी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची ग्वाही. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार अशी रेल्वेमंत्र्यांची घोषणा. जीएसटीच्या डिसेंबर महिन्यातल्या संकलनात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत 6.1% वाढ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती. जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं भारत वेगाने प्रगती करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढे येत आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज राष्ट्रपती भवनात सोर अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेसाठी कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ तंत्रज्ञान नसून भारतात सकारात्मक बदल आणण्याची संधी आहे असं त्या म्हणाल्या.
सरकार डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत कर रही है. भारत को एआई ग्लोबल लीडर के रूप में स्थापित करने के लिए इंडिया एआई मिशन चलाया जा रहा है. आर्टिफिशियल इंटेलिजेंस भारतीय अर्थव्यवस्था के ग्रोथ ड्राइवर के रूप में उभर रहा है. आने वाले दशक में देश के जीडीपी, रोजगार और ओवरऑल प्रोडक्टिविटी में एआई का योगदान महत्वपूर्ण होगा. देश का एआई टैलेंट पूल विकसित करने में डेटा साइंस, एआई इंजीनियरिंग और डेटा एनालिटिक्स जैसे स्किल की प्रभावी भूमिका होगी.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यमंत्री जयंत चौधरी यावेळी उपस्थित होते. विकसित भारत जी राम जी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली. ते आज अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं विकसित भारत जी राम जी अभियानाअंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते.
इस योजना में सीधे तय किया गया है कि गांव में कौन सा काम होना है. ये दिल्ली तय नहीं करेगी, ये मुंबई तय नहीं करेगा. लोनी में कौन सा काम होगा ये लोनी तय करेगा. और 100 से 125 दिन के लिए बजट का प्रावधान इस साल जो प्रस्तावित है वो है 1,51,282 करोड़ रुपया.
या नव्या योजनेत लवचिक धोरण स्वीकारलं असून ज्यावेळी शेतीच्या पीक पेरणी कापणी वगैरे कामांचा हंगाम असेल त्यानुसार वर्षातले 60 दिवस या योजनेची कामं बंद राहतील. त्यामुळे शेती कामासाठी मजूर उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल. दुसरीकडे मजुरांना त्यांच्या घामाचा दाम वेळेवर मिळण्यासाठी या योजनेत अत्यंत कडक तरतुदी केल्या आहेत. काम संपल्यापासून 1 आठवड्याच्या आत किंवा जास्तीत जास्त 15 दिवसात मजुरी थेट बँक खात्यात जमा होईल. प्रशासकीय कारण 15 दिवसात पैसे मिळाले नाहीत तर मजुराला 5% दरानं व्याजासह रक्कम देण्याची तरतूद यात आहे. तसंच काम मागूनही प्रशासनाला रोजगार देता आला नाही तर बेरोजगारी भत्ता देणं यापुढे कायद्यानं अनिवार्य असेल असं त्यांनी सांगितलं. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान धावेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हाय स्पीड चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून या गाडीला 16 डबे आहेत आणि 1 ते 1.5 किलोमीटर इतक्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती विकसित करण्यात आली आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. 15 ऑगस्ट 2027 रोजी देशाला पहिली बुलेट ट्रेन मिळेल असंही त्यांनी जाहीर केलं. सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा आधी खुला होईल, त्यानंतर वापी ते सुरत हा दुसरा टप्पा खुला होईल असंही वैष्णव म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान डीआरडीओनं विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांनी बजावलेली निर्णायक भूमिका ही राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीतल्या डीआरडीओ मुख्यालयात 68व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सशस्त्र दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज करून भारताच्या स्वदेशी क्षमता बळकट केल्याबद्दल त्यांनी डीआरडीओचं कौतुक केलं. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या सुदर्शन चक्र निर्मितीत डीआरडीओ महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. पुढच्या दशकात संपूर्ण हवाई संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यातले महत्वाचे घटक संरक्षण प्रणाली सज्ज करण्याची जबाबदारी डीआरडीओवर असल्याचंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या डिसेंबर महिन्यातल्या संकलनात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत 6.1% वाढ झाली आहे. यंदा जीएसटी संकलन 1,75,000 कोटी रुपये इतकं झालं. गेल्या वर्षी हे प्रमाण 1,64,000 कोटी रुपये इतकं होतं. डिसेंबर 2025 केंद्रीय जीएसटी संकलन 34,289 कोटी रुपये तर राज्य जीएसटी संकलन 41,368 कोटी रुपये इतकं होतं. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारानुसार भारताच्या निर्यातीवर आजपासून ऑस्ट्रेलियात कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे भारतातल्या रत्न, अलंकार, वस्त्र, चामडं, पादत्राणं, अन्नपदार्थ, वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. तर ऑस्ट्रेलियातून भारतात येणाऱ्या 70% वस्तूंवरचं आयात शुल्क कमी किंवा रद्द होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काहीच दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती. 2025 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाचं ठरलं. या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच, पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक, महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वात नव्या युगाचा पाया रचला. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
क्रीडाविषयक धोरणांमध्ये झालेल्या सुधारणांचा सकारात्मक परिणाम 2025 दिसून आला. या वर्षात विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारतीय महिला क्रिकेट संघानं आयसीसी विश्वचषक जिंकला. अंध महिला क्रिकेट संघानंही T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय खेळाडूंनी बॉक्सिंग कप स्पर्धेच्या अंतिम दिवशी 9 सुवर्णपदकांची कमाई केली. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतानं 48 पदकं जिंकून आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारतीय पुरुष क्रिकेट संघानं न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पहिला खो खो विश्वचषक भारतीय महिला संघानं पटकावला. आशिया चषक हॉकी स्पर्धेचं विजेतेपदही यंदा भारतानं मिळवलं. पॅरा तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवी हिनं तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत दिव्या देशमुख हिनं आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तळागाळातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही खेलो इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज 2 वेगवेगळ्या शैलींमधल्या वंदे मातरम या गीताचं अनावरण केलं. हे गीत फक्त स्वातंत्र्यलढ्याचं गीत नसून देशाच्या एकतेचं आणि अखंडतेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. आकाशवाणी अशा एकंदर 25 शैलींमध्ये या गीताचं सादरीकरण करणार आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात झाली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण तसंच ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाचं औपचारिक उद्घाटन उद्या ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील या समारंभाला उपस्थित राहतील. नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये एका बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे. या दुर्घटनेत सुमारे 100 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आत्ताच नक्की आकडा सांगता येणार नाही, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र हा कोणत्याही प्रकारचा हल्ला नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढे येत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार अशी रेल्वेमंत्र्यांची घोषणा. जीएसटीच्या डिसेंबर महिन्यातल्या संकलनात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत 6.1% वाढ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.